चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन कायदा, राहुल गांधी। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मतदारांना आश्वासन दिलं की आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कायदा केला जाईल। बालासोर जिल्ह्यातील रामुनामध्ये परिवर्तन संकल्प समावेश सभेला संबोधन करताना गांधी म्हणाले की प्रस्तावित कायद्यामध्ये शेतकऱ्यानं जर कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना तुरुंगात पाठवलं जाणार नाही। ते पुढे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जाची परतफेड केली नाही त्यांना जेलमध्ये का पाठवलं पाहिजे, कारण नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्यासारख्या मोठ्या उद्योजकांना कोट्यावधी रुपयांच्या गहाळ झाल्यानंतरही देश सोडण्याची परवानगी आहे। ओडिशा, छत्तीसगड आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाईल असं काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं। सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याआधी शेतकऱ्यांचा अंदाजपत्रक सादर केला जाईल। गांधी प्रस्तावित शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पात तांदळाचे किमान समर्थन मूल्य वाढवणं, अन्न प्रक्रिया युनिट्सची स्थापना करणं, शेती उत्पादनांना बाजारपेठेशी जोडणं आणि इतर सर्व तरतुदी देखील केल्या जातील, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल अशा गोष्टींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जाईल असं म्हणाले।